नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. विधानसभेचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. 288 नवनिर्वाचित विधानसभा सदस्य विधानभवनात दाखल होत असून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर त्यांना पदाची शपथ देतील. दरम्यान राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूर इथं होणार आहे. सक्तवसुली संचालनालय ईडीनं मुंबई आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथं 7 ठिकाणी आज छापा टाकला. या छाप्यांमध्ये 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम ईडीनं ताब्यात घेतली. ही रोख रक्कम मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरणाची आहे. नाशिक मर्चंट सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रानं 21 जणांच्या खात्यात बेकायदेशीर पद्धतीनं ही रक्कम जमा केली होती. या 21 खात्यांमध्ये 100 कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीनं या बँकांनी जमा केल्यानंतर बनावट नावांनी खातं असलेल्या 21 जणांनी आपल्या खात्यातून रोखीनं काढून घेत गेल्या महिन्यात हवालाच्या माध्यमातून गुजरातच्या अहमदाबाद, सुरत आणि मुंबईत हवाला चालवणाऱ्यांना अंगडिया प्रणालीनं हस्तांतरित केले होते. आयएनएस तुशील ही अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका येत्या 9 डिसेंबरला नौदलात सामील केली जाणार आहे. या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रशिया आणि भारताचे संरक्षण अधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. तुशील याचा अर्थ संरक्षक कवच असा असून ही नौका रशियामध्ये तयार करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र अंमली पदार्थ आयोग CND 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली आहे. वियान इथले भारताचे प्रतिनिधी शंभू कुमारन यांनी आज अधिकृतरित्या या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. CND ही संयुक्त राष्ट्राची अंमली पदार्थाशी संबंधित प्रकरणांसाठीची प्रमुख धोरण आखणारी संस्था असून जगभरातल्या अंमली पदार्थ आणि त्यांच्या परिणामांवर निगराणी करणं, यासंबंधित संतुलित धोरणांची आखणी करण्यात सदस्य देशांचं समर्थन करणं तसंच प्रमुख आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ निर्माण करणाऱ्या संघटनांच्या संमेलनांच्या कार्यान्वयांची देखरेख करणं हे या संस्थेचं कार्य आहे. भारत प्रथमच CND अध्यक्षपद भूषवत आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव टोला इथं दुचाकीवर जाताना मोबाईल फोनचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना काल घडली. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत सुरेश संग्रामे आणि त्यांचा मित्र नथ्थू गायकवाड हे दोघे दुचाकीवरून जात असताना खिशात मोबाईल फुटला. स्फोट झाल्यानंतर कपड्यांना आग लागली आणि संग्रामे होरपळले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं मागे बसलेले नथ्थू गायकवाड खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई घाटात आज राज्य परिवहन मंडळाची बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोला जिल्ह्यात मसालावर्गीय पिकांचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी वसंत अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. या अनुषंगानं जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते म्हैसपूर इथं मसालावर्गीय पिकांच्या वाणांचं काल वाटप करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अकोला जिल्ह्यात 720 एकरांवर मसालावर्गीय पिकांची प्रात्यक्षिक सध्या सुरू आहेत. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. दुबई इथं सुरू असलेल्या 19 वर्षाखालील पुरुषांच्या आशिया विश्वचषक स्पर्धेत उद्या रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता अंतिम 1 दिवसीय सामना होणार आहे. बांगलादेशनं गेल्यावेळी संयुक्त अरब अमिरातला हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारतानं शारजा इथं झालेल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेला 7 गडी राखून नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एडलेड ओव्हल इथं बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 गडी बाद 143 धावा झाल्या होत्या. काल पहिल्या दिवशी भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं 6 गडी बाद करत भारताचा डाव 180 धावात संपुष्टात आणला. भारताकडून नितीश कुमार रेड्डी यानं सर्वाधिक 42 धावा केल्या. भारतानं पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 295 धावांनी दणदणीत विजय मिळवत 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपण यानंतर आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.